मणि पणजी प्रादेशिक खबराभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी भुवनेश्वरांतल्या जनता मैदानात उत्कर्ष ओडिसा मेक इन इंडिया ओडिसा कॉन्क्लेवाचे उक्तावण करतले. भारत आणि चीन हांणी द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचो पुराय नियाळ घेतलो. कैलास मानसरोवर यात्रान थेट विमान सेवा परतून सुरू करपाचेर सहमती व्यक्त केली. 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार नेटान सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडातल्या देहराडूनात महाराणा प्रताप स्टेडियमात 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचे उक्तावण करतले. भारत आणि इंग्लंड पंगडामधी सुरू आशिल्या T20 क्रिकेट खेळा माळेंतलो तिसरो खेळ आज गुजरातातल्या राजकोटात जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी भुवनेश्वरातल्या जनता मैदानात उत्कर्ष ओडिसा मेक इन ओडिसा कॉन्क्लेवाचे उक्तावण करतले. या महिन्यात मोदी हांची दुसरी ओडिसा भेट आसतली. याच सराळ या महिन्याच्या 9 तारखेक प्रवासी भारतीय दिवसाच्या उत्सवाक ते हजर आशिल्ले. उत्कर्ष ओडिसा ही ओडिसा सरकारान आयोजित केली मुखेल जागतिक गुंतवणूक शिखर परिषद. केंद्राच्या पूर्वोदय दृष्टीकोनाच्या अनुषंगान ओडिसाक देशातले एक आघाडीचे गुंतवणूक केंद्र आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थापित करपाचे हाचे उद्दिष्ट आसा. ओडिसाचे मुखेलमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय मंत्री जुआल ओराम, धर्मेंद्र प्रधान, आश्विनी वैष्णव, वरिष्ठ अधिकारी मुखेल उद्देजक या कार्यावळीत वाटो घेतले. भारत आणि चीन हांणी काल द्विपक्षीय संबंधाच्या स्थितीचो पुराय नियाळ घेतलो आणि दोन्ही देशांमधी जाल्ले परराष्ट्र सचिव उपमंत्री प्रणालीचे बसकेन संबंध स्थिर करपा खातीर आणि परतून सक्रिय करपा खातीर लोककेंद्रीत उपाय करपाचे मान्य केला. या बसके खातीर परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री चीनाच्या 2 दिसांचे भोवणेर आसात. 2025 वर्षाच्या गिमांत कैलाश मानसरोवर यात्रा परतून सुरू करपाचो निर्णय दोन्ही वटांनी घेतला असे परराष्ट्र मंत्रालयान सांगले. सध्याच्या कराराप्रमाण तसे करपाच्या मार्गाचेर संबंधित यंत्रणा चर्चा करतली. दोन्ही देशांमधली थेट हवाय सेवा परतून सुरू करपाचे दोन्ही बाजूंनी तत्वता सहमती दाखयली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज अबुधाबीन जावपी रायसिना मिडल ईस्टच्या उक्तावण सत्रात बीज भाषण करतले. युएईच्या 3 दिसांच्या भेटीवेळार अबुधाबीन भारतीय दूतावासान आयोजित केल्ल्या 76व्या प्रजासत्ताक दिसाच्या कार्यावळीत तांणी वांटो घेतलो. या वेळार उलयतना तांणी संसारीक व्यवस्थेत लक्षणीय परिवर्तन जावपाक लागला त्या काळात भारत आणि युएई हांचे मदीं वाढत आशिल्ल्या समन्वयाचेर भर दिलो. अशा वेळार आव्हानं आणि संधी दोन्ही येतात आणि खरी इष्टागतीची परीक्षा जाता आणि तसेच घटमूट जाता असे त्यांनी सांगले. तसेच दोन्ही देशांमधल्या सामायिक मूल्यांचा परस्पर विश्वासाचा डॉ जयशंकर हांनी उल्लेख केला. 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार नेटान सुरू आसा. भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेसीचे नामनेचे फुडारी रोड शो घरोघरी प्रचार करून भौशीक बसका घेऊन मतदारांक आपल्या उमेदवारांच्या बाजून आकर्षित करपाचो यत्न करतात. भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शहा आज बदरपूर आणि कस्तुरबा नगर मतदारसंघात रोड शो करतले. शहा कलकाजी वाठारात भौशीक बसकेंत उलोवप करतले. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज सांजवेळा गोंडा आणि करवाल नगरात भौशीक बसका घेतले. तसेच आपाचे वरिष्ठ फुडारी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान राष्ट्रीय राजधानीच्या वेगवेगळ्या वाठारांनी रोड शो करून भौशीक बसकांनी उलोवप करतले. काँग्रेसचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी आज सांजवेळा पाटपरगंज विधानसभा मतदारसंघात एका सभेत उलोवप करतले. काँग्रेसीचो आणि एक फुडारी सचिन पायलट आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या फावरात लोकांचा तेको मेळोवपा खातीर बादली वाठारात रोड शो करतले. दिल्ली विधानसभा वेंचणूक 5 फेब्रेराक जावपाची आसा आणि मतमेजणी 8 फेब्रेराक जातली. दिल्लीच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांनी काल वेंचणूक अधिकाऱ्यांक या महिन्याच्या अखेर मेरेन मतदार माहिती स्लीप म्हणजे VIS चे 100% वितरण सुनिश्चित करपाचे निर्देश दिल्यात. दिल्ली विधानसभा वेंचणुकेचे तयारेविषयी उंचेल्या पावण्यावेल्या बसकेन दिल्ली CEO ह्यो सुचोवण्यो जारी केल्यात. VIS वाटपा खातीर दरेका जिल्ह्यांतल्या दरेका घरांत वेंचणूक अधिकारी पावपाक लागले असे त्यांनी म्हणा. या स्लिपांनी मतदारांचे नाव, मतदान केंद्र आणि हेर गरजेचे तपशील दितात जाका लागून तांकां आपले मतदान केंद्र सोदून काढपाक आणि कसलीच असुविधा नासतना मतदान करपाक मदत जाता. बसके वेळार संवेदनशील वाठाराचे व्यवस्थापन करपा खातीर तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दळांची तैनाती करपा खातीर रणनितीचे चर्चा करतना कायदो आणि सुव्यवस्थेचो सविस्तर नियाळ घेतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात. हरियाणा सावन दिल्लीक पुरवण केल्ल्या उदकान अमोनियाची मात्रा वाढल्या असो आरोप करपी निवेदन काल दिल्ली आणि पंजाबच्या मुखेलमंत्र्यांनी वेंचणूक आयोगाक दिला. हाचो दिल्लीच्या उदका पुरवणाचे वायट परिणाम जाता अशें निवेदनांत म्हळां. आज दनपरां 12 वरां मेरेन ह्या प्रकरणाचेर बेगोबेग तथ्यात्मक अहवाल दिवपाचो निर्देश वेंचणूक आयोगान हरियाणा सरकाराक दिला अशें सुत्रांनी सांगलां. मजगतीं राज्य यमुना उदकांत वीख मिसळटा असो दावो केल्ल्यान हरियाणा सरकार आप फुडारी अरविंद केजरीवाल हाचेर खटलो दाखल करतले अशें भाजप सुत्रांनी सांगलें. दिल्लीच्या आदल्या मुखेलमंत्र्या आड भाजप वेंचणूक आयोगाकडेन वतले अशें सुत्रांनी म्हळां. तेलंगणा शिक्षण आयोगाचे अध्यक्ष ए मुरली हांणी काल मध्यान्ह जेवण येवजण आनी सरकारी इश्कोलांनी निवासी संस्थांनी मेस सुविधा चालीक लावपाचो अहवाल राज्याचे मुखेल सचीव शांती कुमारी कडेन सादर केलो. फाटल्या कांय म्हयन्यांत राज्यभरांतल्या इश्कोलांनी अन्नातून विशबाधा जावपाची घडणूक घडल्या उपरांत हो अहवाल आयला. आयोगान आपल्या वांगड्या बरोबर राज्यांतल्या सगळ्या 33 जिल्ह्यांतल्या शेकड्यांनी सरकारी इश्कोलां निवासी संस्था हॉस्टेल कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येवजण आनी अंगणवाडी केंद्राची तपासणी केली. तेलंगणा राज्य सरकारान रायतो भरोसा इंदिरम्मा आत्मिया भरोसा इंदिरम्मा इंदलू आनी नवी रेशन कार्डासयत 4 मुखेल येवजण्यो सुरू केल्यात आनी राज्यभरांतल्या 6,15,000 वयर पात्र नागरिकांक थेट फायदो जाला. हे येवजण्यांच्या लावार्थ्यां खातीर सरकारान काल सांजवेळा बीडीटी वरवीं 570 कोटी वयर रुपया जारी केल्यात. शेतकार शेतमजूर आनी बेघर गरिबांक अर्थीक मजत दिवपी सगळ्या मंडळांतल्या 561 गांवांनी एकाच वेळा येवजण्यो चालीक लायल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडांतल्या देहराडूनांत महाराणा प्रताप स्टेडियमांत 38व्या राष्ट्रीय खेळां सर्तीचें उक्तावण करतले. केंद्रीय मंत्री इंडियन ऑलिंपीक असोसिएशन आनी राष्ट्रीय खेळगड्यांसयत वेगवेगळे अतिथी ह्या उक्तावण सुवाळ्याक हाजीर आसतले. इंडियन ऑलिंपीक असोसिएशनाचे अध्यक्ष पीटी उशा काल देहराडून शारांत पावल्यो. आमच्या प्रतिनिधीन दिल्ल्या म्हायती प्रमाण उक्तावणा खातीर सगळी तयारी पुराय जाल्या. राष्ट्रीय खेळ 14 फेब्रुवार मेरेन राज्यांतल्या 8 जिल्ह्यांतल्या 11 शारांनी जातले. ह्या काळांत 35 खेळांच्यो वट्ट 47 सर्ती जातल्यो. भारत आनी इंग्लंड पंगडां मदीं सुरू आशिल्ल्या T20 क्रिकेट खेळा माळेंतलो 3रो खेळ आज गुजरातांतल्या राजकोटांत जातलो. हो खेळ निरंजन शाह स्टेडियमांत सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातलो. सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणाखाला भारताच्या पंगडान 5 खेळांच्या ह्या खेळा माळेंत 2-8-0 अशी आघाडी घेतल्या. 19 वर्सां पिराय सकयल्ल्या बायलांच्या संवसारीक कप क्रिकेट सर्तीन सुपर 6 पांवड्यांतल्या निमाण्या खेळांत आज आदलो वस्ताद भारत स्कॉटलंड पंगडा आड खेळटलो. ओके मलेशियांतल्या क्वाला लंपुरांतल्या बायुमास ओव्हल मैदानाचेर भारतीय वेळा प्रमाण दनपरां 12 जातलो. भारतान अ गटांतल्यान ऑस्ट्रेलिया पंगडासयत आदींच सर्तीच्या उपांत्य फेरयेंत पावल घाला. दुसऱ्या गटांतल्यान दक्षिण आफ्रिका आनी इंग्लंडान निमाण्या 4 पंगडां मदीं सुवात मेळयल्या. शुक्रारा सर्तीचे उपांत्य फेरयेचे खेळ जातले. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन मोहन बागान सुपर जायंट्स पंगडान काल बेंगलुरू FC पंगडाक 1-8-0 अशें हारयले. हो खेळ कोलकात्यांतल्या सॉल्ट लेक स्टेडियमांत जालो. ह्या जैतासयत मोहन बागान 18 खेळांत 40 गुणांसयत पयल्या सुवातेर आसा. आज पंजाब FC जमशेदपूर FC पंगडा आड खेळटलो. हो खेळ दिल्लींतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत सांजवेळा 7:30 जातलो. निमाणें परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी भुवनेश्वरांतल्या जनता मैदानांत उत्कर्ष ओडिसा मेक इन ओडिसा कॉन्क्लेवाचे उक्तावण करतले. भारत आनी चीन हांणी द्विपक्षीय संबंधाचे स्थितीचो पुराय नियाळ घेतलो. कैलास मानसरोवर यात्रा आनी थेट विमान सेवा परतून सुरू करपाचेर सहमती व्यक्त केली. 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार नेटान सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडांतल्या देहराडूनांत महाराणा प्रताप स्टेडियमांत 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचें उक्तावण करतले. भारत आनी इंग्लंड पंगडां मदीं सुरू आशिल्ल्या T20 क्रिकेट खेळा माळेंतलो 3रो खेळ आज गुजरातांतल्या राजकोटांत जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें सांजवेळा 6:30.